నిర్మాణ మోహ జిత సంగ దోష అధ్యాత్మ నిత్య వినివృత్త కామాః ద్వంద్వైర్ విముక్తాః సుఖ దుఃఖ సౌజ్ఞైః గచ్ఛంతి అమూఢాః పదమ వ్యయం తత్. हा श्लोक आपला बरेच बुधवार चाललेला आहे. वृक्षाच्या रूपकानी संसार वृक्षाचं वर्णन, संसाराचं वर्णन केल्यामुळं आपल्याला संसारापेक्षा अथवा अबोधात्मक अशा जगतापेक्षा वृक्षच डोळ्यासमोर नेहमी हा अध्याय पाहताना येतो. आणि असा विचित्र वृक्ष असेल कसा की ज्याचं मूळ ऊर्ध्व आहे आणि शाखा अध आहेत, इथपासूनच आपल्या अविश्वासाची सुरुवात होते. ऊर्ध्व मूलम अध शाखम अश्वत्थाः प्राहुः अव्ययम् असं भगवंत म्हणतात. आणि अशा प्रकारचा जो वृक्ष कधीही कल्पनेत न बसणारा, त्यामुळं हा अध्यायच एकूण समजेनासा होतो. ज्याला पूर्वग्रह असं आपण म्हणू, तो अध्याय वाचतानाच निर्माण होतो, कारण आपण त्याची कल्पना करू शकत नाही. प्रत्यक्षत ऊर्ध्व मूळ हा वृक्ष अशा करता आहे की परब्रह्म सत्ता ही जी सर्वात वरिष्ठ गोष्ट आहे, त्या परब्रह्म सत्तेच्या बरोबरीने नांदणारी अशी मूळ माया हे त्या वृक्षाचं ऊर्ध्व आहे. आणि त्या मूळ मायेपासून पंचमहाभूत, त्रिगुण पंचमहाभूत, त्यांची समन्वयात्मक कर्म, सर्व सृष्टी, भूतमात्र अशा प्रकारे जगत रूपाने हा वृक्ष बराच फोफावला. तरी देखील एकूण वृक्ष म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर जे उभं राहतं, त्यामुळं हा अध्याय वर्णन करण्याची जी भगवंतांची भूमिका आहे, त्या भूमिकेला वारंवार आपल्याकडून धक्का बसतो. आपल्या पुरतं जर बोलायचं झालं तर हा ऊर्ध्व मूळ असलेला वृक्ष ज्याची मुळं ऊर्ध्वगामी आहेत, मस्तकामध्ये आहेत, त्याच ठिकाणी ब्रह्मभाव निर्माण होतो, पण त्याच ठिकाणी अज्ञान देखील आहे. अशा प्रकारचा हा वृक्ष आणि अधशाखा पसरलेला सर्व इंद्रियांच्या मार्फत, वृक्ष म्हणा अथवा देह म्हणा, अशा प्रकारचा हा अबोधात्मक पसारा हा या वृक्षाचं छेदन देखील होऊ शकतं असं भगवंत म्हणतात. असंग शस्त्रेण दृढेन चित्वा, त्याच्यासाठी भगवंतांनी एक विधी सांगितला. संकल्पपूर्वक मी त्या परमात्म्याला प्राप्त करेन, अशा प्रकारचा निश्चय करावा. तो परमात्मा म्हणजे इथं असणारा, परमात्मा म्हणजे आणि कुठं वस्तीला असलेला नाही. परमात्मा या शब्दाने अजून एक घोटाळा असा होतो की परमात्मा नावाचा कोणी मनुष्य अथवा एखादी शक्ती फार बाहेर कुठेतरी वास करून आहे. परमात्मा आपल्याच अंतर्यामी आहे आणि मूळतः ज्याला प्युअर इंटेलेक्ट असं म्हणतात, शुद्ध जाणीव असं ज्याला म्हणतात, तो शुद्ध जाणीव स्वरूप असा परमात्मा आमच्याच मस्तकात आहे. पण त्याच ठिकाणी अज्ञान असल्यामुळं देह म्हणजे सत्य, संसार म्हणजे सत्य, जगत म्हणजे सत्य आणि परमात्मा जणू नाहीच आहे, अशा प्रकारचा अबोध निर्माण झालेला आहे. हा जो अबोध आहे तो अबोध असंग शस्त्रांनी तोडून टाकता येतो असं भगवंत म्हणाले. बाकी सगळ्या जगताची जर कल्पना कराल तर सगळ्या जगताचा शोधच लागलेला नाहीये. अजून जगताच्या शोधाची प्रक्रिया चालूच आहे. आकाशगंगा सापडतायत, आपलं विश्व म्हणून जी संकल्पना आहे त्या विश्व म्हणून संकल्पनेमध्ये जेवढ्या आकाशगंगा आहेत, शास्त्रज्ञ काही एक आकडा सांगतात 100,000 crores इत्यादी, पण आता शास्त्रज्ञ असं म्हणायला लागलेले आहेत की हे जे विश्व आहे अशा प्रकारची अनेक विश्व असावीत. कोणता एक फॅक्टर जर आम्हाला सापडला तर निश्चित हे सिद्ध होईल की या विश्वाच्या बाहेर देखील अनेक विश्व आहेत आणि आमचा शोध चालू आहे असं ते म्हणतात. आम्हाला सापडण्याची आशा आहे असंही ते म्हणतात. त्यामुळं संसार वृक्षाचा छेद म्हणजे काय, कशाचा छेद, एवढा व्यापक पसरलेला, म्हणून एवढी व्यापक कल्पना करायचीच नाहीये. संसार वृक्ष म्हणजे आम्ही आहोत आणि त्याचं मूळ म्हणजे मूळ अज्ञान आमच्या मस्तकाच्या ठिकाणी असणार आणि त्या ठिकाणी बोध होणं आवश्यक आहे. आमच्या दृष्टीने संसार संपला, संसार वृक्षाचा छेद झाला, एवढी साधी गोष्ट या अध्यायात भगवंतांनी सांगितलेली आहे. आणि म्हणून तर असंग शस्त्रेण दृढेन चित्वा, मी देह नाही, मी मनबुद्धी नाही. आचार्य म्हणतात ना, मनोबुद्धी चित्तानी अहंकार नाहम, मी मन बुद्धी चित्त अहंकार नाही. अशा प्रकारच्या सतत चिंतनानी असंग होऊन जे देह मन बुद्धी याला जडलेला आपला जो संघ आहे तो संघ बाजूला सारला की या संसार वृक्षाचं म्हणजे आपल्या ठिकाणी असणाऱ्या अबोधाचं छेदन होतं. हा छेदन करण्याचा विधी दोन श्लोकांमध्ये भगवंतांनी सांगितला. ते दोन श्लोक आपण कित्येक दिवसांपासून पाहतो आहोत. राहकर राम मंदिरात आपली प्रवचन होती तेव्हा ते श्लोक सुरू झाले. तत पदम तत परिमार्गितव्यम यस्मिन गता न निवर्तंती भूया तमेव चाद्यम पुरुषम प्रपद्ये यत प्रवृत्ती प्रसृता पुराणी. त्या आद्य परम पुरुषाला मी प्राप्त करेन असा संकल्प करावा. मात्र तो आद्य परम पुरुष बाहेर कुठं बसलेला नसून माझ्याच ठिकाणी ज्ञान स्वरूपानी तो वस्तीला आहे आणि त्याला मी प्राप्त करेन असा संकल्प करावा. आणि त्याला प्राप्त करण्यासाठी म्हणून त्यालाच शरण जावं. अव्यय असा माझ्याच ठिकाणी, अविनाशी सत्स्वरूप असा माझ्याच ठिकाणी जो भाव आहे त्या भावालाच मी शरण जावं, अर्थात त्याच्याशी तदाकार व्हावं. आणि काय करावं, आणि काय करावं ते या श्लोकामध्ये सांगितलंय. निर्मान मोहा मानरहित असं नेहमी राहावं. आपली जी शुद्ध बुद्धी आहे त्या बुद्धीच्या ठिकाणी अबोधानी असणारी मानाची सगळी कल्पना काढून टाकावी. 13व्या अध्यायात ज्ञान लक्षण सांगताना अमानित्वम हे प्रथम ज्ञान लक्षण भगवंतांनी सांगितलं. सगळी भगवद्गीता सुसंगत आहे. जर त्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर मानाची कल्पना जी आपल्या ठिकाणी भरलेली आहे, अर्थात आपल्या बुद्धीत भरलेली आहे, त्या कल्पनेचा त्याग करावा. निर्मान असं व्हावं, कारण मान हा नेहमी देहाचा, मनाचा, बुद्धीचा, व्यासंगाचा असा होत असतो. असं असल्यामुळं आणि देह मन बुद्धी ही देह संघात हाच मुळात एक जबरदस्त संघ आहे आणि त्यामुळेच आपण अज्ञानाच्या दिशेने प्रवास करत असतो. म्हणून ज्ञानाकडे जाण्यासाठी म्हणून उपाय मानरहित होण्याचा नेहमीच प्रयत्न करावा सर्व ठिकाणी. हा प्रयत्न आचरणात्मक असण्याच्याही ऐवजी हा प्रयत्न बुद्धीत असावा. बाकी तुमच्या यथायोग्य अशा सामाजिक स्टेटस प्रमाणे तुम्हाला मान मिळत राहील. जो काही मान असेल, जर असेल तर तो मिळत राहील आणि मिळणं ते देखील योग्यच आहे. तरी देखील आंतरिक भावना, बुद्धीमधली भावना ही निर्माण अशी असावी, अशी साधी गोष्ट आहे. बुद्धीमधून ही गोष्ट निघून जावी, तसं बुद्धीमधून मोह देखील निघून जावा. भगवद्गीता ज्या मुख्य कारणासाठी सांगितली गेली तो अर्जुनाचा मोह हा सर्वसाधारण होता, म्हणजे सर्वांच्याच ठिकाणी असणारा होता, आणि हा मोह देखील बुद्धीत वास करून असतो, बुद्धीत वास करून असतो अथवा मस्तकात असतो. असं असल्यामुळं मग मोह डोळ्याच्या ठिकाणी असतो, कानाच्या ठिकाणी असतो, स्पर्शाच्या ठिकाणी असतो, सर्वत्र असतो. जितसंग दोषा, संगदोष म्हणजे वस्तुतः शुद्धात्मा मी असा असताना सर्वात प्रथम मी परमात्म्यापासून वेगळा आहे, कोणीतरी जीवरूपानी आहे, हा प्रथम संघ. मी जीव, मज बंधन, मज आहे जन्म मरण, असं समर्थ त्याचं वर्णन करतात. आणि हा जो संगदोष आहे, हा संगदोष त्या संसार वृक्षाचं छेदन करण्यासाठी, म्हणजे माझ्या पुरतं मला ज्ञान होण्यासाठी अति अडचणीचा असा असतो, तोच नेहमी अडथळा करत असतो. अध्यात्म नित्या इथपर्यंत आपलं मागच्या वेळेला आलेलं होतं. परमार्थाच्या बाबत अत्यंत तत्पर, तसाही तत्परता हा सर्वत्रच गुण समजला जातो. साधा हॉटेलमध्ये काम करण्यासाठी पोऱ्या पाहिजे, अशी जी फळीवर खडूनी लिहिलेली पाटी असते त्याच्यात कामसू, तत्पर अशा प्रकारचे गुण वर्णन, प्रामाणिक असे वर्णन केलेले गुण असतात. सांगितलं की लगेच करणारा असा पाहिजे. आणि हा जो तत्पर गुण आहे तो परमार्थाच्या ठिकाणी तर विशेष महत्वाचा आहे, पण सर्वच ठिकाणी महत्वाचा आहे. जसं मागच्या वेळेला मी म्हटलं की विद्यार्थी हा तत्पर पाहिजे. काही मुलं अशी आढळतात की शिक्षकांनी सांगितलं की उद्या येताना हे दोन धडे वाचून या, आणि ते जर झाले नाहीत तर रडतात घरी. लहान मुलं असतात की माझे अजून वाचून झालेले नाहीयेत, मला उद्या शाळेत जायचंय. आणि काही मुलं अशी असतात की 60 मुलं आहेत, त्याच्यात मी वाचले की नाही हे त्यांना कसं कळणार. त्यांना गावीही नसतं की आपल्याला वाचून यायला सांगितलंय. पण काही अत्यंत तत्पर असतात. हा जो तत्परता हा गुण आहे, हा गुण सर्व ठिकाणी श्रेष्ठ ठरतो. ऑफिसमध्ये, घरी, दारी, मित्रमंडळींमध्ये, विद्यार्जनामध्ये, विद्या देण्यामध्ये देखील हा गुण अतिशय महत्वाचा असा आहे. आणि भगवंतांनी अध्यात्म ज्ञानाच्या ठिकाणी तत्परता हा गुण सांगितलेला आहे. ही गोष्ट आमच्या बुद्धीत पाहिजे. याच्याविषयीची जी तत्परता आहे ती आमच्या बुद्धीत पाहिजे. महाराजांची ती गोष्ट आपण बऱ्याच वेळेला पाहतो की नाही, की नवीन लग्न झालेलं जोडपं येतं आणि महाराज कौतुकाने त्या जावई बापूंशी बोलत असतात. गोंदोलेकर महाराज तो सांगत असतो की अमुक ठिकाणी नोकरीला आहे, तुला पगार किती काय सगळं महाराज विचारतात. तेव्हा तो सगळं सांगतो आणि म्हणतो की लग्न झाल्यानंतर पहिली गोष्ट केली ती म्हणजे विमा उतरवला. महाराज म्हणतात की चांगला तू दक्ष आहेस, संसार तू चांगला करशील, असा त्याचा अर्थ आहे. तू का बरं विमा उतरवलास? म्हणाला, उद्या आपलं काही बरं वाईट झालं तर आपल्या बायकोला आधार असावा कुठेतरी, म्हणून मी विमा उतरवला. महाराजांनी त्याचं खूप कौतुक केलं. केवढी तत्परता. महाराज म्हणाले, मग त्याबरोबरच थोडं नाम का नाही घेत? तो म्हणाला, त्याला बराच वेळ आहे. ही जी तत्परता आहे ती तत्परता कशाच्या बाबत तत्परता? भगवंत असं म्हणतात की अध्यात्म नित्या, अध्यात्माच्या बाबत, परमात्म ज्ञानाच्या बाबत अत्यंत तत्पर. हा तत्परतेचा जो गुण आहे तो नाथांच्या ठिकाणी जनार्दन स्वामीजींना, नाथ अतिशय लहान असताना लक्षात आला. आपल्याला ती सगळ्यांना गोष्ट माहिती आहे. एक पैशाचा हिशोब चुकत होता, नीट लागत नव्हता, आणि एकनाथ महाराज काय 8-10 वर्षांचे असतील ते खटाटोप करत होते, आणि रात्री एक पैशाचा हिशोब जिथं चुकत होता, एक पैसा म्हणजे आता काही, एक पैशाचं नाणंच आता नाही, आमच्या लहानपणी होतं, पण त्यावेळेला तर एक पैसा म्हणजे मोठा असेल, तर नाथांनी टाळी वाजवली आणि स्वामीजी जागे झाले. हा जो तत्परता गुण आहे तो तत्परता गुण मग सर्व ठिकाणी काम करायला लागतो. उठा की माय बाप कशी लागली झोप, हुजूर जाऊन या एवढी चुकवा खेप. आता ही तरी खेप चुकवा, उठा माय बाप असं जे नाथ म्हणतात ते एका बाजूने आर्जव आहे आणि दुसऱ्या बाजूने काहीतरी तत्पर व्हा असं म्हणतात. हे जो अध्यात्म नित्या हा गुण इथं सांगितलेला आहे तो 13-व्या अध्यायात ज्ञान लक्षण म्हणून सांगितला. अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्व ज्ञानार्थ दर्शनम, जी ज्ञान लक्षण सांगितली त्याच्यामध्ये हाच गुण सांगितला की अध्यात्म ज्ञानाच्या ठिकाणी जो नेहमीच अत्यंत जागरूक असतो तो रोज झाडा घेत असतो, रोज देह बुद्धीवर एक घाव घालत असतो. मी नुकतीच एक गोष्ट वाचली, की काही मजुराची मुलं काम करत होती, त्या ठिकाणी विनोबा पाहण्यासाठी म्हणून उभे राहिले. तेही लहान होते, लहान असताना कमरेवर हात ठेवून ती मुलं दगड फोडत होती, तर विनोबा तिथं उभं राहून पाहत होते. तर ती मजुराची मुलं म्हणाली की तुला एक दगड फोडायचा आहे का? तर का नाही म्हणून विनोबा पुढे सरसावले. तो जो घण होता ती मुलं चालवत होतीच, पण विनोबांच्या मनाने, विनोबांना त्यांच्या शरीर यष्टीच्या दृष्टीने तो जड होता तसा, तो उचलून मारायचा म्हणजे जरा अवघडच. विनोबा ने पहिला घाव घातला आणि ती मुलं म्हणाली की जरा थांब म्हणून त्यांना बाजूला सारलं आणि जवळपास 10-20 घाव त्या मुलांनी मारले त्या दगडावर, आणि तो अगदी फुटण्याच्या बेताला आल्यावर विनोबांना असं सांगितलं की आता तू मार. म्हणून विनोबांनी एक घण घातल्याबरोबर तो दगड फुटला. तेव्हा ती सगळी मुलं म्हणाली की इनामदाराच्या मुलांनी दगड फोडला. विनोबा पुढे असं म्हणतात की मोठं झाल्यावर माझ्या असं लक्षात आलं की शेवटच्या घावामध्ये जे काम होतं तर ते आधी मारलेल्या घावाचा परिणाम म्हणून असतं. ज्या घावाने दगड फुटतो त्याच्यापेक्षा आधी मारलेले घाव हे जास्त महत्वाचे असतात हे मी त्या गोष्टीवरून शिकलो असं ते म्हणतात. म्हणून ही जी तत्परता आहे ती तत्परता गोष्ट घडत नसताना देखील झाली पाहिजे. परमार्थात तर फार महत्वाचं असतं की ध्यान होत नाही, ध्यान लागत नाही, पण ध्यान करायचं आहे आणि तत्परतेने करायचं आहे. नामस्मरणामध्ये लक्ष लागत नाही, पण रोज तत्परतेने नाम घ्यायला बसायचं आहे. माळ तर फिरते आहे आणि मन ही फिरतं आहे असा अनुभव येतो आहे. काही केल्या साक्षीत्व जमत नाहीये, विचार अत्यंत त्रास देत आहेत, तरी देखील तत्परतेच्या गुणांनी साधना करायची आहे, पूजा करायची आहे, भाव तेवढा उत्पन्न होत नाहीये, पण भावानी पूजा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. गीता वाचायची आहे, वाचताही येत नाहीये पण वाचायचा प्रयत्न करायचा आहे. हे आधी मारलेले घाव असतात तर ते घावच शेवटचा घाव आणि त्यांनी काम होण्यासाठी म्हणून उपयोगी पडतात. म्हणून ही जी तत्परता आहे ही तत्परता कधीही सोडू नये, कोणत्याही दिवशी सोडू नये. एकही दिवस असा जाऊ नये की आज आपलं ध्यान झालं नाही. अनुग्रहाच्या वेळेला स्वामीजी मला म्हणाले, ध्यान शिकवलं करून घेतलं, इथं भ्रुकुटी मध्याच्या ठिकाणी बोट लावलं, सांगितलं की आतून साक्षीत्वानी पाहायचं आणि जे विचार येतील ते विचार सोडून द्यायचे, त्या विचाराच्या मागे जायचं नाही. आणि मग 5 मिनिटं काहीच आवाज नाही, ते नुसते पाहत होते, मधून अधून त्यांच्या श्वासाचा आवाज येत होता. त्याच्यानंतर मग शब्द कानावर आले, आता डोळे उघडायला हरकत नाही असं म्हणाले. मी डोळे उघडले आणि म्हणाले की आता हा अभ्यास रोज करायचा. त्यांचे एवढे साधे शब्द पण इतका परिणाम करून गेले की ध्यान चुकणं ही गोष्ट अशक्यच होऊन गेली. ध्यान चुकूच शकत नाही असं झालं. मला असं म्हणायचं आहे की तत्परता याचा अर्थ अतिशय नियमाने ती गोष्ट उत्साहानी करत राहणं, तत्परतेनी उत्साहानी करत राहणं. या तत्परतेमुळंच अशक्य गोष्टी शक्य होऊ शकतात. भगवंत पुढे म्हणतात की विनिवृत्त कामाः, कामापासून जो निवृत्त झालेला आहे असा. ही कामभावना देखील मस्तकातच असते, डोळ्याच्या ठिकाणी, कानाच्या ठिकाणी, स्पर्शाच्या ठिकाणी, इंद्रियांच्या ठिकाणी नंतर येते. त्याची जी जाणीव असते ती मस्तकात असते आणि इंद्रियांमध्ये आपोआप येते. या सर्वच गोष्टी मस्तकाच्या ठिकाणी असतात. अज्ञान हे मस्तकाच्याच ठिकाणी असतं आणि ज्ञान देखील मस्तकातच उदयाला पावत असतं. हा संसार वृक्ष एकूण ऊर्ध्व मूल असलेला हा इथूनच सुरू होतो आणि त्याचं छेदन करण्याचा मार्ग देखील मूले कुठा राहा या न्यायानी मूळ तोडणं, जिथं आहे तिथंच त्याचा नाश करणं, जिथं ते निर्माण होतात तिथंच त्यांना नाहीसं करणं, म्हणून मुळाच्या ठिकाणीच ते शक्य आहे. हा विनिवृत्त कामा, हा कामना जय, हा भगवंतांचा एक प्रकारे आवडीचाच शब्द आहे. स्थितप्रज्ञाचं लक्षण सांगताना देखील पहिला शब्द भगवंतांनी हाच उच्चारला, प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनी एव आत्मनहा तुष्टः. काम आहे आणि बुद्धी स्थित होणं अशक्य. काम आहे आणि संसार वृक्षाचं छेदन होणं अशक्य. स्थितप्रज्ञ लक्षणाचा समारोप देखील त्यांनी, विहाय कामान यस सर्वान उमांश्चरती निस्पृहा असाच केलेला आहे. आपल्याला बऱ्याच अप्राप्त अशा गोष्टी असतात संसारामध्ये, प्राप्त असतात काही अप्राप्त असतात. त्याच्यामध्ये अप्राप्त गोष्टी खूपच असतात. कितीही कोणी झाला ज्याला प्राप्त गोष्टी खूप आहेत, त्याला देखील अप्राप्त गोष्टीची यादी जास्त असू शकते. अप्राप्त गोष्टीची गंमत अशी आहे की त्यामुळे जीवनाला अपूर्णता आलेली आहे अशा प्रकारचा भाव किंवा भास निर्माण होतो. कामना पूर्ण करण्यासाठी व्यक्ती अशा करता धडपड करते की तिला असं वाटतं की या कामनाच्या पूर्ततेमध्ये जीवनाची पूर्णता सामावलेली आहे, तिला चैन पडेन असं होतं. काम अथवा कामना म्हणजे सर्व इंद्रियांचे विषय या कामना आणि प्रजोत्पादनासाठी आवश्यक असणारा तो काम, एकूणच काम या शब्दामध्ये या सर्व गोष्टी येतात. पण या सर्वांचं वैशिष्ट्य असं की प्रत्येक वेळेला तुमची अपूर्णता जणू काम तुम्हाला दाखवत असतो आणि ती जर पूर्ण झाली तर पुढे अपूर्ण वस्तूंची यादी तयारच असते. कामाची अडचण अशी असे आहे की खरं म्हणजे उपभोगांनी देखील तो शमत नाही. थोडा काळ शांत झाल्यासारखा वाटतो आणि परत उद्भवतो, ही कामाची अडचण राहते. विनिवृत्त कामाहा असं भगवंत म्हणतात, म्हणजे काम पूर्णपणाने निवृत्त झालेला आहे तर अनुभव त्याच्या उलट किंवा विपरीत असा आहे. सर्वसाधारण अनुभव असा आहे की कुठल्याही कामना या थोड्या काळ पुरत्या शमलेल्या असतात, उपभोगानंतर थोडा काळ पुरत्या शमलेल्या असतात. तुम्ही साईट सिंगला गेलात आणि परत आलात आणि आता नाही रे बाबा कुठं जायचं, काय तिथं जो काही कष्ट पडले, शरीराला कष्ट पडले, त्रास झाला, डोकं दुखलं, पित्त वाढलं, पोट बिघडलं, जे जे काही झालं, पाठ धरली किंवा हे काही झालं नाही तरी आपलं घर बरं असं व्यक्ती म्हणते. सगळीकडे फिरलो पण शेवटी घरीच बरं वाटतं असं फिरून आल्यावर म्हणते. पण एखादं वर्ष दोन वर्ष झालं की काय घरात बसून, आता अगदी कंटाळा आलाय असं होऊन जातं. आता कधी एकदा आपण बाहेर जातो. या कामनांची गोष्टच अशी आहे की उपभोगांनी तो पूर्णपणाने शमत नाही, उलट जास्त भडकतो देखील. जो कधीच साईट सिंगला उदाहरणार्थ गेला नाही त्याला साईट सिंग बद्दल काहीच वाटत नाही. तुम्ही त्या त्या गोष्टी एकदा चेतवल्या की परत 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 स्मृतीजन्य अशा त्या आठवतच राहतात. जीवनाशी फार जपून राहावं आपल्याला जर परमार्थ करायचा असेल तर. परमार्थ करता चाललंय, परमार्थ जर करायचा असेल तर कसं जीवन जगावं आणि म्हणून जीवनात काय करावं आणि काय नको करायला, तसं सर्वजण सर्व करू शकतात. पण विशिष्ट गोष्ट प्राप्त करण्यासाठी, जसं स्वामीजी म्हणत असत की एखाद्या मुलाला, तेव्हा मॅट्रिक होती आमच्या वेळेला 11वी मॅट्रिक, मॅट्रिक मध्ये जर वरच्या श्रेणीत आणि काय पहिल्या 50 यायचं असेल, अतिशय वरच्या दर्जाचे मार्क मिळवायचे असतील, तर ते असं म्हणत की त्या वर्षी तो मित्र मैत्रिणी बंद, सिनेमा बंद, नाटक बंद, हॉटेल बंद, गप्पा गोष्टी बंद, एक नियमित जीवन जगतो. तसं या जन्मापुरतं नियमित जीवन आपल्याला जगावं लागेल परमार्थ करायचा असेल तर. सर्वसाधारणपणाने परमार्थी माणूस देखील असं करतो की एवढीही खेप जाऊ देत, मग आहेच आहे रोज स्वामीजी आहेत, प्रवचन आहे, केंद्र आहे, काय चारच दिवस बुडेल ना केंद्र. पण ते चार दिवस दर दोन वर्षांनी चार दिवस निर्माण करतात तुमच्या आयुष्यात. पुढे पुढे केंद्र बंद होण्याबद्दल तुम्हाला काही वाटेनासं होण्याची शक्यता असते. काही कारण नसताना देखील घरी बसलं तरी चालतं असं तुम्हाला वाटायची शक्यता असते. हा काम विनिवृत्त कधी होईल तर आपण हे नेहमीच कामाखेरीज देखील तृप्त आहोत ही भावना आपल्या ठिकाणी जर वाढीला लागली तरच कामाचं शमन होईल. तरी देखील जो देहधारी आहे त्याच्या जीवनात कामना या शिल्लक राहणार. टोकाचे अर्थ घेऊ नका या शब्दांचे. त्याच्या जीवनात काम राहणार, कामना राहणार, पण त्याच्या बोधाच्या त्या आड येणार नाहीत. बोध फार इकडचा तिकडं होईल अशा प्रमाणात ते खेळ करणार नाहीत. स्वरूपानंद म्हणतात ना, षड ऋतूनो खवळता कशाला, मजवरी वेळोवेळा असे वेगळा, या बाळांनो खुशाल खिदळा खेळा. मी तुमच्यापेक्षा वेगळा आहे, तुम्ही माझ्या ठिकाणी खुशाल या खिदळा खेळा तेवढी मोकळीक मी तुम्हाला देईन, पण मी तुमच्यापेक्षा वेगळा आहे हे लक्षात ठेवेन, असं ते म्हणतात. सर्वसाधारणपणाने कामामुळेच पूर्णता होईल याच्याऐवजी मी पूर्ण कामच आहे, मी कामनापूर्ती खेरीजच शांत स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, सुख स्वरूप आहे, अशा प्रकारचं चिंतन, साधना, विचाराची आणि आचाराची तशा प्रकारची पद्धती, यामुळं कितीतरी एका नियमात त्या व्यक्तीचं जीवन येतं. अगदी संन्यासी जरी झाला तरी देखील त्याला क्षुधा तृषादी देहधर्म हे राहणारच, आणि संसारी मनुष्याला तर राहणारच राहणार. हा भगवद्गीतेचा उपदेश सर्वसाधारण संन्यासी आणि संसारी अशा सर्व लोकांना आहे, म्हणून तारतम्यानेच याचे अर्थ करायला लागतील. धर्माविरुद्धो भूतेषु कामोस्मी भरतर्षभ, अशी आपली विभूती भगवंतांनी 10व्या अध्यायामध्ये सांगितलेली आहे. धर्माला अविरोध असा काम म्हणजे माझं स्वरूप आहे असा काम चालेल, जो काम स्वरूप सुखाच्या आड येणार नाही असा काम चालेल, एका मर्यादेत असलेला धर्म असा काम चालेल. आपल्या विवाहाच्या वेळेला काही प्रतिज्ञा केल्या जातात. माझी अशी कल्पना आहे की या सगळ्या प्रतिज्ञा आपल्या वतीने गुरुजीच म्हणत असतात, त्यामुळे आपल्याला त्याचा पत्ताच लागत नाही, ते फक्त मंत्र म्हणत असतात, त्यामुळे आपण या सगळ्या प्रतिज्ञा केल्या याचा आपल्याला पत्ताही नसतो. पण धर्मेच्या अर्थेच्या कामेच्या नातीचरामी 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 हे अति आचरण नको, एवढं सुचवायचं आहे. आणि संसार वृक्षाचं छेदन होण्यासाठी म्हणून हे विनिवृत्त कामाहा ही फार फार महत्वाची गोष्ट राहते. आपण चिंतनानी संकल्पानी कर्मयोगानी, कर्मयोग म्हणजे नियत कर्म, यज्ञ प्रित्यर्थ कर्म, सेवा स्वधर्म, सेवा समर्पण, स्वार्थ त्याग या भावनेनी केलेली कर्म, या कर्मयोगानी कितीतरी कामाची परस्पर विल्हे लागते, परस्पर विल्हेवाट लागते, त्याचं नियोजन होतं कर्मयोगामध्ये. तसंच ध्यानामध्ये देखील काय कल्पिते कल्पना, काय जल्पिते वासना, अंतरींचे तरंग नाना काय म्हणती, हे जर तटस्थपणाने पाहण्याची सवय लागली आणि तटस्थपणाने पाहून सोडून देता आले तर विनिवृत्त कामाहा हे थोडा वेळ ध्यानाच्या वेळेपुरतं होणं शक्य आहे. इतर वेळेला कर्मयोगाच्या युक्तीने विनिवृत्त कामाहा असं राहता येणं शक्य आहे. द्वंद्वैर विमुक्ताहा सुख दुःख संज्ञैहि, सुख आणि दुःख या संज्ञांच्या योगानी ओळखली जाणारी द्वंद्व यांच्यापासून जो मुक्त झालेला आहे. साधारणपणाने द्वंद्व याचा अर्थ निश्चय न झाल्यामुळं, काय हवं आहे याचा 100% निश्चय न झाल्यामुळं, हे कि ते अशा प्रकारची सतत अडचणीची स्थिती राहणं. साधारणपणाने प्रत्येक व्यक्तीच द्वंद्वातून जात असते, प्रत्येक घटनेच्या वेळेला, प्रत्येक निर्णयाच्या वेळेला, यश आणि अपयश याच्यापैकी काय येईल हे जेव्हा माहीत नसतं आणि कार्याच्या आरंभी यश आणि अपयश कधीच माहीत होत नाही असं असल्यामुळं द्वंद्वात्मक स्थिती ही आपली नेहमीची स्थिती राहते. या द्वंद्वाचं लक्षण अगदी भगवद्गीता सांगायला सुरुवात झाली त्या प्राथमिक श्लोकांमध्येच भगवंतांनी मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःख दाहा आगमापायिनाहा अनित्याहा तांस्तितिक्षस्व भारत असं केलं. हे जे मात्रा स्पर्श आहेत म्हणजे इंद्रियांना बाह्य जगताचे होणारे स्पर्श. इंद्रियांना स्पर्श होणार बाह्य जगताचे, कानावर आवाज येणार, डोळ्याला दृश्य दिसणार आणि त्यातले काही स्पर्श हवे असं वाटणार आणि काही नको असे वाटणार. त्याला त्यांनी शीतोष्ण असा शब्द वापरला. हे जे मात्रा स्पर्श आहेत ते नेहमीच शीतोष्ण अशा स्वरूपाचे असतात. द्वंद्वाला जो आरंभ आहे तो आरंभ हवं आणि नको इथून होतो. हवं आणि नको हे द्वंद्वच आहे. एकदा हवं आणि नको मध्ये स्पर्श झाला की त्याचा परिणाम सर्वात अंतिम द्वंद्व म्हणजे सुख किंवा दुःख याची प्राप्ती. मधली द्वंद्व भगवंतांनी सांगितली नाहीत, अनेक आहेत. जसं पंडित अपंडित, गरीब श्रीमंत, पाप पुण्य अशी अनेक द्वंद्व मध्ये आहेत. पण हवं आणि नको इथून सुरुवात आणि सर्वात शेवट किंवा परिणिती या सर्व गोष्टींची सुख आणि दुःख याच्यामध्ये होतात. भगवंतांनी इथं सुख दुःख संज्ञेही एवढाच उल्लेख केला, कारण परिणामच महत्वाचा. द्वंद्वाची गोष्ट अशी आहे की जे सुख देतं तर ते जीवनभर सुख देतं हे माहीत नसतं, पण त्यावेळेला मात्र बरं वाटतं. कित्येक गोष्टी अशा असतात की त्या मिळतात तेव्हा सुख होतं, पण या कायम सुख देणार आहेतच याच्याविषयी पूर्ती खात्री नसते. उदाहरणार्थ लग्न मुलं ही सुख देतीलच याची खात्री नाही, पण त्यावेळेला मात्र सुखाचा स्पर्श होतो. कारण मुलं सुखी राहणं आणि मुलांनी तुम्हाला सुख देणं या वेगळ्या गोष्टी आहेत. प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या सुखाचा विचार करत असल्यामुळं मुलं स्वतःच्या सुखाचा विचार करताना स्वतः सुखी देखील असतील, पण त्याच वेळेला तुम्ही दुःखी असण्याची शक्यता असते, कारण ती तुम्हाला सुख देत नाहीत, त्यावेळेला तुम्हाला दुःख होतं. म्हणून द्वंद्व याचा अर्थ एक गोष्ट हातात घेणं की दुसरीकडे प्रवास सुरू. जसं जीवन हातात आलं, जन्म झाला की मृत्यूकडे प्रवास सुरू. सुख हातात येतं तेव्हा दुःखाकडे प्रवास सुरू होतो. या द्वंद्वांपेक्षा आपण वेळ संपली, या द्वंद्वांपेक्षा आपण वेगळे आहोत. सुख आणि दुःख जाणणारा सुखापेक्षा आणि दुःखापेक्षा वेगळा आहे. पाप आणि पुण्य जाणणारा पापापेक्षा आणि पुण्यापेक्षा वेगळा आहे. तो ओढून घेतो, मी पापी, मी पुण्यवान, मी सुखी, मी दुःखी अशा प्रकारे. कधी कधी द्वंद्वात्मक सुख, मला वाटतं मी सांगितलं असेल, आमचे एक नातेवाईक म्हणायचे की भाऊ मला सुख टोचतंय रे, म्हणायचे किती सुख किती सुख, सुख मला टोचतंय अक्षरशः, थोडंही दुःख नसावं असं म्हणायचे. नंतर त्यांच्या आयुष्याची इतकी तारांबळ झाली, ते गेले आता, मी त्यांना म्हटलं की या सुखाकडे जरा दुर्लक्ष करा. पण माझ्या पक्षी तो लहान तोंडी मोठा घास होता. ते माझे होते काका दूरचे. माझं वय कितीतरी तेव्हा लहान होत. ते म्हणाले की कुठतरी ऐकून मला तू सांगतोस सुखाकडे दुर्लक्ष करायचं. अरे सुखाचा अनुभव घ्यायचा असतो. नंतर मी गेलो त्यांना ऑफिसमधून नोकरीवरून काढून टाकलं गेलं कोणत्या तरी गैरवर्तनाबद्दल. असं काढून घेतलं गेल्यामुळं आणि त्यांच्यावर एक फौजदारी झाली त्यामुळं त्यांना पेन्शन मिळेनाशी झाली. त्यांच्या पेन्शनवर बंदी आली. त्याचा निकाल लागेपर्यंत पेन्शन देऊ नये असा कोर्टाने निकाल दिला. कोणीतरी त्यांच्या विरुद्ध फिर्याद केलेली होती. मुलाला अजून नोकरी लागलेली नव्हती. ते मला म्हणाले की अरे तुम्हाला म्हणालास की जरा सुखाकडे दुर्लक्ष करा, आता या दुःखाकडे कसं दुर्लक्ष करणार. सुखाच्या वेळेला समतोल भाव जर ठेवू शकले असते तर ऑफिसमध्ये दुर्वर्तन झालंच नसतं. सुखाच्या वेळेला आपण जणू जग जिंकलंय असं वाटत होत. कोणाला तरी जाती विषयक असे बोलले. त्याने अॅट्रॉसिटीच्या खाली गुन्हा दाखल केला. त्यांना अटक झाली. पोलिसांनी येऊन ऑफिसमध्ये अटक केली. नोकरी गेली. आणि तेव्हा असं होतं की आता निदान एका त्रयस्थाकडून पडताळणी करायची. पण तेव्हाचा कायदा असा होता की गुन्हा दाखल केला की पहिली अटकच करा. सुखाच्या घमेंडीत जर असे वागला नसता तर अशी दुःखाची वेळ आली नसती. द्वंद्वैर विमुक्ता हा सुख दुःख संज्ञेही. सुख आणि दुःख या संज्ञांनी ओळखल्या जाणाऱ्या द्वंद्वांपासून जो मुक्त झालेला आहे. पुढच्या वेळेला बघू. हरि ओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृध कस्य स्विद्धनम्. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. हरी 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 ज्ञानोपा. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज. सब संतन की जय. जय जय रघुवीर. हरि हरि.